श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 64वी ओवी सुरू आहे. 65 ओव्यांपैकी हे 64वी ओवी आहे. त्याचा पहिला भाग काल आपण घेतला. आतापर्यंत प्रत्येक ओवीचा आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे भाग घेतलेले होते, पण बहुतेक या 64व्या आणि 65व्या ओवीचे 3-3 भाग घ्यावे लागतील, कारण भरपूर सांगण्यासारखं आहे, भरपूर ऐकण्यासारखं आहे, खूप इंटरप्रिटेशन, खूप विश्लेषण आणखी करता येतं. पण आता ग्रंथसमाप्तीकडे या 2 ओव्यांना 3-3 भागामध्ये आपल्याला वाटून घ्यावं लागेल. 64वी ओवी ज्याचा विचार काल सुरू केला आपण, नाही तेची काय नेणो कसे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे ते की होईजे. असं कसं होईल, जे दिसत नाही त्याला मान्य कसं करावं, ज्याच्याबद्दल असं आहे किंवा तसं आहे, एवढा आहे की तेवढा आहे, या रंगाचा आहे की त्या रंगाचा आहे, हे काहीच म्हणणं जमत नाही. आणि मग बुद्धिमान लोक विचारू लागतात की जर असं आहे तर आम्ही मान्य कसं करावं. आणि ज्यांनी आत्म्याला अनुभवलेलं आहे ते म्हणतील की आत्मा स्वयंप्रकाशित आहे, तो स्वतः आनंदरूप आहे. त्याची जास्त व्याख्या तर करता येत नाही, कारण व्याख्या करण्यासाठी कोणी शिल्लकच उरत नाही. त्याला पाहिल्यानंतर आणखीन पाहायचं शिल्लक राहत नाही, त्याला जाणल्यानंतर इतर काही जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. अशा त्या उच्च अवस्थेत जेव्हा त्या प्रिय आत्म्याची भेट होते तेव्हा आणि काहीच प्राप्त करायचं उरलेलं नसते. पण हे सर्वसामान्यांना कसं कळेल, अशा तऱ्हेने सहज असलेले आत्मस्वरूप तेच आत्मत्वाने सर्व असल्याचा निश्चय करावा, एवढेच या ओवीतून सांगण्यात येत आहे. आज याच ओवीचा विश्लेषणाचा दुसरा भाग आपण घेणार आहोत. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. श्रुतीमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सर्वत्र या आत्म्याबद्दल जे जे काही ज्ञान आहे ते संपूर्ण ज्ञान गीतेतही आलेलं आहे. पण स्वानुभवाच्या बळावर या नाथ संप्रदायाचं हे संजीवन अमृत या चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यात फक्त आपल्याला बुडी मारायची आहे, आणि त्यात बुडी मारण्यासाठी तेवढी आपल्या अंगी योग्यता लागेल. अत्यंत पवित्र अंतकरणाने जर आपण त्यात बुडी मारली तरच आपण त्याच्यामध्ये बुडी मारण्यालायक बनू शकू, नाहीतर वरच्यावर फेकल्या जाऊ, कळणारच काही नाही. जणू काही एखाद्या सॉलिड सरफेसवरती आपण उड्या मारतोय. त्यात बुडायचं असेल तर तेवढी लायकी स्वतःची निर्माण करावं लागेल, आणि ती लायकी कशी होईल, निरंतर चिंतन, मनन, निधिध्यासन, डोळे मिटून आतला प्रवास सुरू करावा लागेल, अंतर्मुखी यात्रा सुरू करावी लागेल. सर्व प्रकारचे विचार, विकार, संकल्प, विकल्प सर्व सोडून आतमध्ये, आत्म्यामध्ये जावं लागेल. नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे. किती सोपी वाटते, पण एकही शब्द अवघड नाही यातला. शब्द तर अवघड नाही, पण अर्थ महा अवघड आहे. कारण जे काही आहे आणि जे काही नाही ते आत्म्यासंबंधी बोलले जात आहे. जे काही आहे आणि जे काही नाही, माऊली ज्ञानेश्वर महाराजांना मात्र कळले. त्यांना कळते, दिसते, पण कसे दिसते ते सांगता येणार आहे का? त्यांना कसे दिसत आहे? सर्वांच्या ठाई, सर्वांच्या अंतर्यामी तो एकच आत्मा भरला आहे, तो त्यांना दिसतोय. त्या आत्म्याचा अनुभव कोणीही कोणाला देऊ शकत नाही. हा अनुभव स्वतःने स्वतःचाच घ्यायचा आहे बरं का. गुरुही देऊ शकत नाही आणि परमात्माही देऊ शकत नाही वेगळा, कारण तुमच्या आत बसलेला परमात्मा तुम्हालाच शोधायचा आहे. गुरूंचं काम फक्त मार्ग दाखवण्यापुरतं आहे. मार्ग दाखवणे आणि त्या मार्गावर साधकाला स्वतः चालणे आणि हा अनुभव, गहन अनुभव स्वतःने स्वतःचा घ्यायचा आहे. इथे दुसरा कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. हा स्वतः अनुभवण्याचा असा विषय आहे. शब्दांनी बोलण्याचा, प्रवचन करण्याचा, लेक्चर्स देण्याचा हा विषय नाही. मग हे आता सापडायचे कसे? दिसे तिची कैसे निनो दिशे, कसं दिसेल? तर आता ते दिसायचे असेल तर ते फक्त आणि फक्त ध्यानातच दिसेल. डीप मेडिटेशन, गहन ध्यानामध्येच ते अनुभवता येईल, आणि तेही एका दिवसात, दोन दिवसात नाही. ती लांब लचक प्रक्रिया असेल, अंतर्मुखी होण्याची प्रक्रिया असेल, आणि अंतर्मुख होऊन हळूहळू हळूहळू प्रगती होईल. जितकं चित्त पवित्र आणि शुद्ध असेल, मनबुद्धी जितकी सहज, सरळ, सोपी आणि अमृताच्या धारेप्रमाणे सरळ असेल, तितकं लवकर होईल. वागणूक चोरटी नसेल, आचरण उत्तम असेल. देह, मन, बुद्धी या सर्वांचा हळूहळू निराश करून आपण स्वयं आत्मानंदित परमात्मा प्रकाश आहोत असा बोध करून घेतला तरच ते दिसेल. आत्म्याला पाहायचे म्हणजे मी पाहणारा दृष्टा आणि आत्मा हे दृश्य असे पाहता येत नाही. दृष्टा, दृश्य, दर्शन भाव टाकून पाहायचे. तिथे दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळून जाते. मग इदंतेसी वाढले जे मी पणे विन डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात, मग इदंतेसी वाढले, मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते त्या संबंधाने इदंभाव, इदंभाव म्हणजे हे ते पणा, तो इदंभाव स्फुरतो. मग इदंतेसी वाढले जे मी पणे विन डहारले, त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो आणि इदमच्या सापेक्ष आपल्या संबंधाने अहंभाव किंवा मीपणा असतो. आत्मस्वरूप एक रस असल्या कारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदम स्फुरण नाही, आणि इदम स्फुरण नाही म्हणून तेथे अहम स्फुरण सुद्धा नाही. इदम म्हणजे हे ते हा भाव नाही, तर मीपणाचा पण भाव नाही. असे जे इदम अहम वृत्ती शून्य, जिथे इदम पण नाही आणि अहम पण नाही, अशी दोन्ही प्रकारची वृत्ती जिथे नाही, या दोन्ही प्रकारच्या वृत्तीच्या प्रति जे उदासीन आहे, असे ते आत्मस्वरूप ते स्वतःचे स्वतःच पाहावे. त्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने पाहता येत नाही. म्हणजे नेती नेती म्हणत आतमध्ये जेव्हा जातो तेव्हा मी हेही नाही, मी तेही नाही, पण त्याचवेळी मी मीही नाही हे जेव्हा कळू येईल तेव्हा आत्मा काय आहे हे समजण्याची एक प्रॉबेबिलिटी, शाश्वती म्हणत नाही मी, प्रॉबेबिलिटी, ती प्रॉबेबिलिटी तयार होईल. तर किती डिफिकल्ट गोष्ट ही आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जिम्ही आपली चवी चाखणी, चक्षू निजबुबुळ देखणे, आहे तयायसे निरीक्षणी आपुले पै. जिभेनेच जिभेची गोडी चाखावी, आहे ना गम्मत. जिभेनेच जिभेची गोडी चाखावी किंवा डोळ्याने स्वतःचे बुबुळ पाहावे. आरशामध्ये तर शक्य आहे, पण जर आरसा नसेल तर डोळा आपले बुबुळ कसे पाहू शकेल. लोक म्हणतील पाण्यात पाहू शकेल, पण पाणीही सुद्धा आरसा झाला ना त्या क्षणी. म्हणजे प्रतिबिंब नसावं, बिंब अवस्थेतच डोळ्याने आपले बुबुळ पाहणे शक्य होईल का? जिभेने आपली चव चाखणे शक्य होईल का? आहे तैसा ऐसे निरीक्षणे आपुले पे. आपण जे आहोत आत्मरूपाने, आपण स्वतःच्या आत्म्याला आत्म्याच्याच डोळ्यांनी पाहणे, तरच ते आत्मदर्शन घडून येऊ शकते. आता किती फोल गोष्टी वाटतात या, पण किती खोल गोष्टी आहे. या फोल नसून खोल आहेत. जिभेने आपली चव चाखावी, डोळ्याने आपले बुबुळच पाहावे, त्याप्रमाणे इथे आपण आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे हे दृष्टाभावामध्ये शक्य आहे. जेव्हा मी एक दृष्टा, मी एक साक्षी, संपूर्ण जगात मीच मी पसरलेलो आहे अशी अनुभूती. आता हे शब्द, याची अनुभूती आपल्या कानाद्वारे आपल्या ब्रेनपर्यंत पोचते, पण जेव्हा आत्मसाक्षात्कार घडतो तिथे ब्रेनचा काही संबंध नाही, कानाचा काही संबंध नाही. तो नादही निराळा आणि ते 17वीचे स्तन्य, ते अमृत, चैतन्याचं अमृत, ते अमृतही निराळ. त्याला कोण कसं एक्सप्लेन करणार? माऊलीसारखे श्रेष्ठ योगी, त्यांचा अनुभव इतका दांडगा आहे आणि ते अनुभव ते आठवू शकतात, तो अनुभव ते आठवू शकतात म्हणून माऊली हे लिहू शकलेत. पण त्या अवस्थेत पोचल्यानंतर कोणी लिहिण्यासाठी शिल्लक राहू शकत नाही. पुढे ज्ञानेश्वरीमध्येच माऊली सांगतात, नाना इंदनांशु सरले या, वन्ही परते जेवी आपण पया, तैसे आप आप धनंजया न्याहाळणे गा. अग्नीतील जळणारी लाकडे पूर्णपणे संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपामध्ये येऊन मिळतो. म्हणजे अग्नी एकदा प्रकट झाला की तो हळूहळू हळूहळू लाकडाला जाळायला सुरुवात करतो आणि संपूर्ण लाकूड जळून राख झाली की मग तो अग्नी शांत होतो आणि स्वस्वरूपाला येऊन मिळतो. आता अग्नीचं स्वस्वरूपाला मिळणे म्हणजे काय? आणि अग्नी आधी होता कुठे? लाकडामध्ये होता तर दिसत का नव्हता? आता आपण मॉडर्न सायन्सप्रमाणे म्हणू की त्याच्या त्या फायरवूडमध्ये कार्बन व्हॅली होती आणि त्या कार्बन व्हॅल्यूमुळे तिथे एनर्जी होती आणि त्या एनर्जीमुळे अग्नी दिसू लागला. पण प्रश्न जर विचारला कोणी मॉडर्न सायन्सला की तो अग्नी होता कुठे? लाकडाच्या पोटात. मग दिसला का नाही? याचं उत्तर कोणाजवळ आहे का? म्हणून या शरीरामध्ये आत्मा दिसत नाही याचं उत्तर का पाहिजे? नाही, वारा आपल्याला स्पर्श करतो, वारा नेहमी असतो, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, मग हे दिसत का नाही? दिसत नाही म्हणून यांचं एक्झिस्टन्स नाही? पण मूळ स्वरूपात येऊन मिळतो अग्नीतील जळणारी लाकडे पूर्णपणे संपल्यानंतर अग्नी हा मूळ स्वरूपाला मिळतो. त्याप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पाहणे आहे, वास्तविक तेथे पाहण्याची क्रिया घडत नसतानाही जे दिसते, ते क्रिया घडत नसतानाही हिरवी दिसण्याची क्रिया डोळ्यांनी घडते, पण तिथे तर डोळे पण नाही आहे. जेव्हा आपण अंतर्मुखी होतो, मेडिटेशनच्या डीप स्टेटमध्ये जातो, तिथे तर डोळे पण नाही आहे. मग कोण पाहतं, कोणाला पाहतं, कोण दिसतं, ही सर्व बुद्धिमत्तेच्या पातळीवर किंवा आकलन क्षमतेच्या पातळीवर विचार केला तर या सर्व गोष्टींचा काही उपयोग नाही, कारण तिथे अपेक्षित असलेलं उत्तर येऊ शकत नाही. ते कोण जाणे कसे दिसते, दिसे तेची कैसे नेणो दिसे, परंतु दिसते ही गोष्ट मात्र खरी. त्याचं अस्तित्व तिथे आहे ही गोष्ट मात्र खरी. अस्तित्व नसतं तर अग्नी कसा लागला असता, अस्तित्व नसतं तर पंखा चालवल्यानंतर वारा कसा फील झाला असता, अस्तित्व नसतं तर फुलाचा सुगंध आपल्या नाकापर्यंत कसा आला असता. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती, तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती, तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा. रूप नाही, वर्ण नाही, व्यक्ती नाही, किंवा रूप नाही, वर्ण नाही, आकार नाही, नाम नाही, त्याचप्रमाणे दृश्य नाही, दृष्टा नाही, कोणतीही स्थिती नाही, हे असून सुद्धा तो आहे हे मान्य करावे लागेल असं नाही. तो आहे, तुमच्या मान्य केल्याने आणि नाही केल्याने कोणाला फरक पडतो. मग कोणी म्हणेल वारे वा, मग तुम्ही काही लॉजिक नसताना काहीच काहीच बोलता, पटेल तसं बोलता. पण खरी गोष्ट तर ही आहे की त्याला डिफाईन करता येत नाही, त्याचे ॲट्रिब्यूट सांगता येत नाही, असं आहे तसं आहे म्हणता येत नाही, कारण ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत त्या ज्ञात ॲट्रिब्यूट्सच्या माध्यमातून, वर्च्यूजच्या माध्यमातून त्या आत्म्याचं वर्णनच करता येत नाही. मग आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन की आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपली योग्यता ती नाही, आपली योग्यता ती नाही, त्या वर्चूंना समजून घेण्याची योग्यता आपली नाही, आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरची योग्यता आहे. किंवा दुसरा, प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की तो आत्मा आहे. आणि सर्वात मोठं प्रमाण, मेलेल्या माणसांना जिवंत करता येत नाही, बाकी सगळं करता येतं. ट्रान्सप्लांट करता येतात ऑर्गन्स, क्रिटिकल ऑर्गन्स रिप्लेस करता येतात, आर्टिफिशियल मुवमेंट करता येतात, हार्टचे सुद्धा ॲक्शन्स बाहेरून तुम्ही मशीन लावून करून घेऊ शकता, व्हेंटिलेटरवर सुद्धा तुम्हाला सपोर्ट देऊन सिस्टम, लिव्हिंग सिस्टम्स लाईव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे सगळं चालतं जोपर्यंत शरीरात चैतन्य आहे तोपर्यंत. तर ती चैतन्याची शक्ती आत्मा निघून गेला की मग तुम्ही काही केल्या ते शरीर सचेष्ट होत नाही, सचेतन होत नाही, मग ते अचेतनच राहील. मग कोणतीही स्थिती नाही तरीही तो आहे हे मात्र मान्य करावं लागेल. आणि साचची जरी नाही तरी महदादिक कोणे ठाई, स्फुरत कैचे काई तेणे विनसे. आणि जर तो खरोखर नाही असे जर म्हटले तर मग हे महत्तत्वापासून झालेले सगळे विश्व, मायेच्या ठिकाणून निघालेलं सगळं विश्व कोणत्या ठाई स्फुरत आहे आणि कसं स्फुरत आहे, कोणाच्या सत्तेने स्फुरत आहे, हे सगळे गहन विचार आहेत. या विचारांचे, या प्रश्नांचे उत्तर सहजासहजी मिळू शकत नाही। ते उत्तर देणारी ही चांगदेव पासष्टी जोपर्यंत आपल्या हृदयात उतरत नाही आणि नुसतं उतरून चालणार नाही, डीप मेडिटेशनद्वारे जोपर्यंत त्याला अनुभवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला हे गहन सिद्धांत स्पष्ट होणे थोडे अवघड आहे। थांबायच्या आधी परत त्या या ओवीचा एकदा पुनरुच्चार करूया। नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असो तेची नेणो आपैसे, ते की होईजे। ते नाही म्हटले तर आहे, आहे म्हटले तर नाही, पण जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते असा सिद्धांत असतो। म्हणून तेची नेणो आपैसे ते की होईजे, ते आत्म्यासंबंधी बोलले जात आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज हेच चांगदेवांसहित तुमच्या आमच्यांना सांगत आहेत। याचा आणखीन एक भाग उरलेला आहे, तो उद्या घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय।